फ्रेंड्स, दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली तर अख्खा दिवस छान पॉझिटिव्ह जातो. पण बरेचदा मित्रांनो असं होतं की घरात खटके उडतात, कोणाशी भांडण होतं, ऑफिसमध्ये बॉसशी पटत नाही, मित्रमैत्रिणींमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होतात, असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये असतात आणि त्यामुळे कधीकधी आपलं मन निराश होतं. पण आपण असा विचार केला तर की कालपर्यंत ज्या घटना घडल्या आहेत, जे काही निगेटिव्ह झालंय ते होऊन गेलंय, ते भूतकाळात जमा झालंय आणि आजचा आणखी एक दिवस आपल्यासमोर उभा आहे. या दिवसभरात आपण नक्कीच काहीतरी पहिल्यापेक्षा चांगलं करू शकतो, झालेल्या चुकांची दुरुस्ती करू शकतो, नाही का? वी आर ब्लेस्ड विथ अनदर चान्स टू लिव्ह अ बेटर लाईफ. अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी आणखी एक संधी आपल्याकडे नेहमीच असते. जे घडून गेले ते विसरू न जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. रसिक श्रोत्यांचं खूप खूप मनापासून आभार की शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद देत आहेत. आपलं प्रेम असंच भरभरून मिळत राहो हीच प्रार्थना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. मी सुजाता. स्वादिष्ट बाईट्स या सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. यात आपण शेअर करणार आहोत काही स्मार्ट रेसिपीज, म्हणजेच फास्ट, टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज. काही मैत्रिणींनी कमेंट्समध्ये फीडबॅक दिला की मी एखादा खुमासदार, खमंग असा पदार्थ शेअर करावा. म्हणून आज मी जो पदार्थ शेअर करणार आहे त्याचं नाव आहे डाळ वडा. खरंच खूप चमचमीत, कुरकुरीत असा हा पदार्थ आहे आणि बनवायला अतिशय सोपा. फ्रेंड्स, मला आठवतंय आमच्या ऑफिसच्या बाहेरनं एक खाऊ गल्ली होती आणि तिथे ना छान डाळवडा मिळायचा. त्या डाळवड्याबरोबर तो तळलेल्या मिरच्या पण द्यायचा. आम्ही हमखास लंच टाईममध्ये तिथे जाऊन डाळवडा खायचो, अप्रतिम असायचा. तर आज आपण हीच रेसिपी जाणून घेऊयात. डाळवडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप चणा डाळ, स्प्लिट बेंगॉल ग्राम. ही चणा डाळ एक कप पाण्यात 2 ते 4 तास भिजू घालावी. एक मीडियम ओनियन, मध्यम आकाराचा कांदा, 1/2 इंच आलं जिंजर. हे आलं आपण फाईनली चॉप्ड करायचं, बारीक चिरू शकतो किंवा किसूही शकतो. 1 ते 2 हिरव्या मिरच्या, ग्रीन चिलीज. 8-10 कढीपत्त्याची पानं, खरी लिव्ज. 2 टेबलस्पून चॉप्ड कॉरिएंडर लिव्ज, म्हणजेच 2 मोठे चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली. 1/2 चमचा काळं मीठ किंवा रॉक सॉल्ट आपल्या चवीप्रमाणे. आणि तळण्यासाठी तेल. सगळ्यात आधी 1/2 कप चणा डाळ चांगली धुवून घ्यावी आणि 1 कप पाण्यामध्ये भिजत घालावी. शक्यतो रात्री घातलीत तर उत्तम. मग ही भिजवलेली चणा डाळ एका चाळणीमध्ये घालून त्याच्यातलं पाणी काढून टाकावं. नंतर ही चणा डाळ मिक्सरमध्ये घेऊन ग्राइंड करावी. ग्राइंड करताना ही भरडसर, म्हणजे थोडी जाडसर करावी. काही दाणे अख्खे राहिले तरी चालतील. एक काळजी घ्यावी की ग्राइंड करताना आपण यात पाणी घालू नये. मग ही वाटलेली डाळ एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, मीठ, कढीपत्ता हे सगळं घालून मिक्स करावं. हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून फ्लॅट करावेत, म्हणजे चपटे वडे बांधून घ्यावेत. त्यानंतर गॅस पेटवून त्यावर कढई ठेवावी. तळण्यासाठी तेल घालावं. तेल छान तापवलं पाहिजे. आता हे तेल छान गरम झालंय हे कसं कळणार? तर तेलामध्ये थोडासा पिठाचा कण टाकावा. तो पटकन फुलून वर आला की समजावं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि यात आपण वडे तळू शकतो. अशा रीतीने हळूहळू वडे सोडून छान खरपूस वडे तळून घ्यावेत. तळून झाल्यावर तेल निथळून घेऊन हे वडे टिश्यू पेपरवर काढलेत तर एक्सेस जे तेल असतं, जास्तीचं तेल असतं, ते टिश्यू पेपर सोक करून घेतो, ओढून घेतो. सर्व करताना हे वडे खोबऱ्याची चटणी, पुदिना चटणी, केचप, चिंचेची चटणी किंवा तळलेल्या मिरच्या याबरोबर तुम्ही देऊ शकता. अगदी सुपरहिट डिश आहे, छान कुरकुरीत आणि खमंग लागतात. यात एक टिप आहे, जर तुम्हाला हे वडे आणखी कुरकुरीत क्रिस्पी हवे असतील तर यात तुम्ही एक चमचा सुकं तांदळाचं पीठ घालू शकता, वडे आणखी क्रिस्पी होतात. फ्रेंड्स, दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली तर अख्खा दिवस छान पॉझिटिव्ह जातो. पण बरेचदा मित्रांनो असं होतं की घरात खटके उडतात, कोणाशी भांडण होतं, ऑफिसमध्ये बॉसशी पटत नाही, मित्रमैत्रिणींमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होतात, असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये असतात आणि त्यामुळे कधीकधी आपलं मन निराश होतं. पण आपण असा विचार केला तर की कालपर्यंत ज्या घटना घडल्या आहेत, जे काही निगेटिव्ह झालंय ते होऊन गेलंय, ते भूतकाळात जमा झालंय आणि आजचा आणखी एक दिवस आपल्यासमोर उभा आहे. या दिवसभरात आपण नक्कीच काहीतरी पहिल्यापेक्षा चांगलं करू शकतो, झालेल्या चुकांची दुरुस्ती करू शकतो, नाही का? वी आर ब्लेस्ड विथ अनदर चान्स टू लिव्ह अ बेटर लाईफ. अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी आणखी एक संधी आपल्याकडे नेहमीच असते. जे घडून गेले ते विसरू न जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर मी शेअर केलेल्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला कोणत्या सोप्या रेसिपीज येत असतील तर तुम्हीही मला शेअर करू शकता, मला वाचायला आवडतील आणि तुमच्या नावासहित मी त्या शेअर करेन. तर मित्रांनो, मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. पुन्हा भेटू नव्या सत्रात. तोपर्यंत ईट हेल्दी, बी हेल्दी. गणपती बाप्पा मोरिया.